चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी। कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनानं जाहीर केल्या। त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले असून मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका पुणे सोलापूर औरंगाबाद मालेगाव नाशिक धुळे जळगाव अकोला आणि अमरावती हे महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत। त्या व्यतिरिक्त उर्वरित भाग हा नॉन रेड झोन म्हणून घोषित केला आहे। पावसाळ्यापूर्वीची कामं देखभाल निगा आणि दुरुस्तीसाठी रेड झोनमध्ये दुकानं मॉल आस्थापना उद्योग इथं सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून या ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत। मात्र नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा दुकानं सायंकाळी 5 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे। जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत। आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दिनांक 22 मे पासून राज्यात लागू होणार आहेत। पुढील बाबींना कायमस्वरूपी बंदी असेल। आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान वाहतूक यांना बंदी, तथापि वैद्यकीय सेवा तसंच अपवादात्मक परिस्थितीतील हवाई ॲम्ब्युलन्स सेवा आणि इतर आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय सेवांना परवानगी असेल। मेट्रो सेवा पूर्णपणे बंद। शाळा महाविद्यालय शिक्षण संस्था प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग यांना बंदी। ऑनलाईन किंवा ई लर्निंग शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल। ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पोलीस शासकीय अधिकारी किंवा आरोग्य कर्मचारी काही कारणास्तव अडकली आहेत अशांसाठी तसंच यात्रेकरू आणि विलगीकरण व्यवस्था यांच्यासाठी सुरू राहतील। त्याशिवाय ठराविक बस डेपो रेल्वे स्थानकं आणि एअरपोर्ट येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील। याव्यतिरिक्त बाकी सर्व उपाहारगृह आणि हॉटेल्स बंद राहतील। मात्र उपाहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरू राहील। सर्व चित्रपटगृह शॉपिंग मॉल्स व्यायामशाळा क्रीडा संकुल तरण तलाव करमणूक संकुलं नाट्यगृह बार आणि ऑडिटोरियम आणि हॉल यांना पूर्णपणे बंदी। सामाजिक राजकीय खेळ करमणूक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी। सर्व धार्मिक स्थळं प्रार्थनास्थळं यांना बंदी। धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी। कोविड-19 व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना आणि तरतुदी राज्यभरात कायम राहतील। रात्रीची संचारबंदी। अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल। स्थानिक प्रशासन या संदर्भात CRPC कलम 144 आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करून याची कडक अंमलबजावणी करेल। ज्येष्ठ नागरिक आणि बालकांची सुरक्षा। 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील मुलं यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घरातच थांबणं आवश्यक आहे। भारत सरकारचे निकष उपलब्ध आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक घटक लक्षात घेऊन राज्यातील बाधित क्षेत्र याप्रमाणे सुनिश्चित करण्यात येत आहे। रेड झोन्स मुंबई महापालिकेसह MMR क्षेत्रातील सर्व महापालिका पुणे सोलापूर औरंगाबाद मालेगाव नाशिक धुळे जळगाव अकोला आणि अमरावती महापालिका रेड झोन नसलेले राज्यातील उर्वरित क्षेत्र कंटेनमेंट झोन्स केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधित महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन नॉन रेड झोन तसंच कंटेनमेंट झोन निश्चित करतील। महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत। निवासी कॉलनी मोहल्ला झोपडपट्टी इमारत इमारतींचा समूह गल्ली वॉर्ड पोलीस ठाण्याचं क्षेत्र गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचं क्षेत्र असू शकेल। यापेक्षा मोठं क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून मुख्य सचिवांशी सल्लामसलत करून जाहीर करता येऊ शकेल। कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबी संदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे। वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्यायेण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे। यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे। रेड झोनमध्ये पुढील कामं सुरू राहतील। याआधी अत्यावश्यक सेवेची जी दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती ती दुकानं पूर्ववत सुरू राहतील। या आदेशाच्या आधी दिलेले निर्देश आणि शिथिलतेचे निकष लक्षात घेऊन आणि महापालिकेच्या धोरणानुसार अत्यावश्यक सेवा नसणारी दुकानं पूर्ववत सुरू राहतील. परवानगी असल्यास मद्यविक्रीची दुकानं सुरू राहतील. याआधी मॉल, उद्योग, दुकानं, प्रतिष्ठानं सुरू ठेवण्याची परवानगी नव्हती, ती आता देण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत यंत्रसामुग्री, फर्निचरची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणं, पावसाळ्यापूर्वीची कामं या सर्व ठिकाणी करता येतील. मात्र याशिवाय कोणतीही कामं करता येणार नाहीत, उत्पादन सुरू करता येणार नाही. अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आणि साहित्यासाठी ई कॉमर्स प्रणालीचा वापर करता येईल. याआधी ज्या औद्योगिक घटकांना सुरू करण्याची परवानगी दिली होती ते औद्योगिक घटक सुरू राहतील. ज्या खासगी आणि शासकीय बांधकामांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती ती सुरू राहतील. पावसाळ्यापूर्वीची सर्व शासकीय आणि खासगी बांधकामं करण्याची परवानगी देण्यात येत आहे. टॅक्सी, कॅब आणि समूहाची वाहतूक करणारी साधनं, रिक्षा यांना परवानगी नाही. अत्यावश्यक कामासाठी 1 आणि त्याशिवाय फक्त 2 अशा व्यक्तींच्या वाहतुकीसाठी 4-चाकी वाहनास परवानगी असेल. फक्त एकट्यालाच अत्यावश्यक कामासाठी दुचाकी वापरता येईल. आणीबाणीच्या कामासाठी येणारे कर्मचारी त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यरत राहतील. संचालनालय आणि आयुक्तालयांसह सर्व शासकीय कार्यालयं सुरू राहतील. अशैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणारे विद्यापीठीय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी, पेपर तपासणी, मूल्यमापन, निकाल आणि ई कंटेंटची निर्मिती करणारे कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील. मात्र एकूण मनुष्यबळाच्या 5% किंवा किमान 10 व्यक्ती या प्रमाणातच अशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात राहणं आवश्यक राहील. केंद्र सरकारची कार्यालयं ठरवून दिलेल्या निकषानुसार सुरू राहतील. होम डिलिव्हरी करणारी उपाहारगृह आणि स्वयंपाकगृह सुरू राहतील. याआधी जी कामं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती ती सुरू राहतील. मात्र सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील. आरोग्य सेतू ॲपचा वापर. आरोग्य सेतू ॲप हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. कार्यालयं आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मोबाईल फोन असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड केलं आहे याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी. नागरिकांनी त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करावं आणि त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्ययावत ठेवावी असा सल्ला जिल्हा प्रशासन देऊ शकतं. आजाराचा धोका असलेल्या व्यक्तीला या ॲपमुळे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल. विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती किंवा वस्तू किंवा मालाची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश. सर्व यंत्रणांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी. सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या आणि रिकामी ट्रक यांना राज्यातल्या राज्यात येण्या जाण्यास सर्व यंत्रणांनी परवानगी द्यावी. शेजारील देशांसोबत जे करार करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा माल वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणत्याही यंत्रणेला नसेल. रेड झोन व्यतिरिक्तचं क्षेत्र. या आदेशाच्या अनुच्छेद 4 समाविष्ट बाबी वगळता तसंच स्पष्टपणे प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या बाबी वगळता अन्य सर्व बाबींना काही अटींच्या अधीन राहून परवानगी असेल. परवानगी असलेल्या बाबी करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकाऱ्याकडून अनुमती, मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. क्रीडा संकुल, खेळाचं मैदान आणि अन्य सार्वजनिक खुल्या जागा या व्यतिरिक्त व्यायामासाठी खुल्या राहतील. तथापि प्रेक्षक आणि समूह व्यायाम प्रकार किंवा खेळ आदींना अनुमती नसेल. सर्व शारीरिक व्यायाम इत्यादी हे योग्य शारीरिक अंतराचे नियम पाळून करता येतील. सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन याप्रमाणे करावे. दुचाकी वाहनं 1 चालक, 3 चाकी वाहनं 1+2, 4 चाकी वाहन 1+2. जिल्हांतर्गत बस वाहतूक ही आसन क्षमतेच्या कमाल 50% क्षमतेनुसार चालवण्यास परवानगी राहील. तथापि बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन होण्यासह बसचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक राहील. आंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगानं वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील. सर्व दुकानं सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास अशी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून देण्यात येतील. कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्यविषयक प्रोटोकॉल मागील आदेशाप्रमाणेच लागू राहील. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कुठलीही सूचना, आदेश जिल्हा, विभागीय, राज्य प्राधिकरणाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय काढता येणार नाहीत. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सूचनांचं उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51-60 कारवाई केली जाईल. त्यासोबत कलम भारतीय दंडसंहितेच्या 188 कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसंच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.